नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. आशा भोसले यांचं पार्थिव लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनाच्या वार्तेनं सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून आशाताईंना आदरांजली वाहिली आहे. महिला आरक्षण कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची तसंच 2029 होणार असलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका महिला आरक्षणाच्या तरतुदीसह पार पडतील याची सुनिश्चिती करण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेतल्या विविध पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहिलं आहे. सर्व सदस्यांनी महिला आरक्षण कायद्यातल्या सुधारणेसाठीचं नारी शक्ती वंदन अधिनियम एकमतानं संमत करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी या पत्रातून केलं आहे. येत्या 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं अधिवेशन होणार आहे. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान असेल अशी घोषणा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली. यात्रेसाठी आगाऊ नोंदणी 15 एप्रिलपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.